ओंकार सतनाम कर्ता पुरुष निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरु प्रसाद। साहिब गुरु ग्रंथ साहब जी महाराज दी कथन बाणी अनुसार मनुख दियां शरीरक अवस्थावां तिन ने, बचपना जवानी बुढ़ेपा। बाल जवानी अर बिरद फुन तीन अवस्था जान। हूबहू इसे तरीके दे नाल मनुखी मन दियां हालतां भी तिन ने, रजोगुण तमोगुण सतोगुण। मनुख दी चेतना दियां हालतां चार मनियां गईयां ने, जागृत स्वपन सखोपत तुहरिया। जागृत अवस्था सब तो प्रथम है, दूसरी अवस्था स्वपन और फिर सखोपति फिर तुरिया। जागृत अवस्था विच असी जो कुछ सोचते हैं, जो वेखते हैं, जो सुनते हैं, जो विचारते हैं, ये सब कुछ संचन होके रात नूं साढ़े सुपनियां नूं जन्म देंदा है। दिन नूं अगर किसी मनुख ने चोरी करनी चाहिए नहीं कर सकिया, रात नूं सुपने विच करेगा। दिन नूं अगर किसी ने दुराचार करना चाहिया है नहीं कर सकिया, रात नूं सुपने विच करेगा। कादर करीम सुपनियां दी ए दुनिया ना बना दी तां मन चाहे गुबार मनुख दे अंदर रह जाने सन, और गुबार दे बोझ थले दब के मनुख ने लाजमी पागल होना सी। तो सुपना है दिन भर दी चाहत नूं पाया तकमील तक ले जान दा एक वसीला, एक जरिया। साहिब गुरु ग्रंथ साहब जी महाराज दी बाणी दे कथन अनुसार सुपने विच किसे ने राम दी मंग कीती है, सुपने विच किसे ने परमात्मा दी मंग कीती है, तो ए मंग सुपने दी ए चाहत इस गल दा सबूत है कि इस बंदे दी जागृत अवस्था बड़ी पवित्र है। इस बंदे दी जागृत अवस्था विच प्रभु चिंतन चलदा ही रहिंदा, ईश्वरी सिमरन चलदा ही रहिंदा। आदि श्री गुरु नानक देव जी महाराज दा परम वाक, सुपने आया भी गया मैं जल भरया रोए, आए न सका तुझकन प्यारे भेज न सका कोए। ऐ सुपने विच आण वाले सजनों, सुपना गया तुसी भी गए, पर हुण मैं कोई संदेशा नहीं भेज सकता कि तुसी फिर आओ। थोड़े तक मैं अपनी वेदना नहीं पहुंचा सकता। हां एक जरिया जरूर है कि आओ सुभागी नींदड़िए मत शव देखा सोए। ऐ भागा भरी नींद, ऐ सुभाग भरी नींद, एक दफा तू फिर आ ताकि फिर उस पावन सुपने विच मैं अपने उस परम प्रीतम दी झलक वेख सका। मनुख जितना सौंदा है उस समुची जिंदगी दा एक बटा तीन हिस्सा बन जांदा है। नवजायत बच्चा, नवा जन्मिया बच्चा 19 घंटे 20 घंटे सुत्ता रहिंदा है। सहजे सहजे उम्र दे वधण दे नाल नींद घटती है। एक साल दा हो गया है हुण 15-16 घंटे सौंदा है। सहजे सहजे होर वड्डा हो रहा है 12 घंटे सौंदा है, 10 घंटे सौंदा है। युवा हो गया है, जवान हो गया है हुण 7-8 घंटे सौंदा है। बिरध हो गया है हुण 4-5 घंटे सौंदा है। बहुत बिरध हो गया है कई दफा नींद नूं भी तरसदा है और नींद बहुत घट जाती है। गुरु ग्रंथ साहिब जी महाराज दी बाणी दा ए संदेश ते ए उपदेश, भई ए बंदे तेरा सोना व्यर्थ नहीं जाना चाहिदा, क्योंकि जिंदगी दा ये तीजा हिस्सा है, ये भी प्रभु चिंतन दे चलीन होना चाहिदा। जिथे तेरा जागना सफल होवे उत्थे तेरा सोना भी सफल होवे। बड़ी सुंदर पंक्ति है, उठत बैठत सोवत नाम। ये गल तो समझ विच आ गई, उठदे हां बैठदे हां किवें जपना है, पर सुत्या नाम किवें जपना है, ये सोच तो परे दी गल है। जद असी सो ही गए फिर किस तरह नाम जपना है। तो गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे इस दी तफसील ए है कि दिन भर जो कुछ बंदे ने चाहया, मनुख दी ओ चाहत जो अधूरी रह गई है, ओ रात नू सुपनिया दे पूरी होंदी है। सुपनिया दा बकायदा बीज है, बिना बीज तो कुछ भी नहीं पैदा होंदा, ए ईश्वरी नियम है। दिन भर दी चाहत, दिन भर दे विचार, दिन भर दी तड़प, दिन भर दा उलास रात नू तरह तरह दे सुपनिया नू जन्म देंदा है। ए गल वखरी है कि इना सुपनिया दे पिछे कुछ पूर्वले संस्कार भी काम करदे ने, कोई पूर्वले जन्म दे ओ भी बीज अंदर पए ने, वक्त वक्त दे नाल ओ भी पनपदे ने। दिन भर जिसने प्रभु चिंतन कीता है, प्रभु दी याद विच दिन बतीत कीता है, ते प्रभु दी तड़प लैके सौ गया है, लाजमी है कि इस मनुख ने सुपने विच प्रभु दी मंग करनी है, और सुपने विच शायद इस नूं प्रभु मिलन नसीब होवे। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज उस महान परम अवस्था का ही जिक्र करते ने कि सुपने आया भी गया मैं जल भरे आ रोए। गुरु अर्जन देव जी महाराज का फरमान, जागन ते सुपना भला वसीए प्रभ संग, कद देखूं प्रभ आपना आत्म ते हर रंग। ऐसे जागने नालों वो सुपना चंगा है जेदे च परमात्मा दा रंग है, जेदे च परमात्मा दी प्राप्ति है, जेदे च परमात्मा दा चिंतन है। सुपने दी महानता दा जिक्र करदे होए छंद फुने छंद नामक बाणी देच गुरु अर्जन देव जी महाराज दा इस ढंग नाल फरमान है कि सुपने उभी भई गहो की ना अंचला, सुंदर पुरख विराजत पेख मन बन चला। अज असी सुपने विच दो रूप हो गए, एक ते असी आप, एक ओ जिन्हों असी वेख रहे हैं, जिदी असी चाहत कीती सी। वेखदे रहे पकड़न दी चाहत पैदा हुई, गलवखड़ी विच मिलन दी चाहत पैदा हुई। गहो की ना अंचला, आंचल क्यों नहीं पकड़ लिया। तो सतगुरु कहंदे ने सुंदर पुरख विराजत पेख मन बन चला, उनु वेखण दे च ऐसे लीन होए पकड़ना ही भुल गए, गलवकड़ी विच लेना ही भुल गए। सुपने दी एक कमजोरी है कि इतना भी ख्याल पैदा हो जाए कि सुपने नु लंबा करना है, नींद खुल जाती है, सुपना टूट जाता है। खोजो ताके चरण कहो कथ पाइए, हर हां सोई जतन बताए सखी प्रेव पाइए। सतगुरु कहंदे ने जो मैं सुपने च झलक वेखी है हुण मैं उसनू लभ रहा। हे सखी, हे गुरमुख जनो, कोई ऐसा यतन दसो, उपराला दसो कि मैं उसकी प्राप्ति करा जिदी झलक मैं सुपने विच वेखी है, जिदे कोल मैं सुपने विच बैठा। जगत दे इतने श्रेष्ठ संत जन गुरु पुरशोत्तम अवतार सुपने दी इतनी वड्डी महानता बयान करन, तां इहदे च वास्तविक कुछ सच्चाई है, हकीकत है। भगत सिरमौर सिरमौर संत श्री कबीर जी महाराज दा फरमान कि सुपने हूं बिरड़ाए के जह मुख निकसे राम, तांके पग की पनही मेरे तन को जा। सुपने विच अचनचेत किसे दी रसना तो निकले राम। कबीर कहिंदे नूं बाजारों जुत्ती मुल लैण दी लोड़ नहीं, میں اپنی چمڑی میں اپنی کھلڑی دی جتی بنا کے او دے پیران چ پاواں، کیونکہ او بندہ پوجن یوگ ہے، او منکھ مہان ہے جو سپنے وچ رام دا اچارن پیا کردا ہے۔ اکثر دکان تو تھکا مندا آیا منکھ گھر وچ سوندا ہے، دن بھر دی آمدن تے خرچ دے لیکھے وچ سو جاندا ہے، رات نو دھن دی گنتی دے چ ہی سما بتیت ہو جاندا ہے، سپنے دھن دے ہی آندے نے۔ اکثر دن بھر دا کار وہار او دے بنے پربل سنسکار رات نو سپنے چ جنم دیندے نے۔ ایسا نہیں کہ بندہ دن نو دکان چلا رہا ہے رات نو سپنے وچ وی چلا رہا ہے، ایسا نہیں کہ بندہ دن نو کوئی کم دھندا کر رہا ہے رات نو سپنیاں وچ وی کم دھندا کر رہا ہے، اور ایسا نہیں کہ بندہ دن نو بھجن کر رہا ہے رام دا نام جپ رہا ہے، نہیں رات نو سپنے وچ وی جپ رہا ہے، رات نو سپنے وچ وی بندگی کر رہا ہے۔ دن تے رات دا آپس وچ میل ہے، جاگرت تے سوپن اوستھا دا آپس وچ میل ہے، بہت بڑا میل ہے۔ بھائی صاحب بھائی گرداس جی گرو گھر دے وید ویاس، گرو ہرگوبند صاحب جی مہاراج دے سندیش نال آپ پرچار کرن ہت بنارس چلے گئے، پر ستگر نے اے آگیا کیتی جتنے چر تک اسی بلائیے نا سڑی پترکا نہ آوے تسی واپس نہیں آونا، اپنے آپ نہیں آونا، اسی بلائیے تدوں ہی آونا ہے۔ سما ایک سال دا بتیت ہو گیا، گرو ہرگوبند صاحب جی مہاراج نے بلایا نہیں، ملن دی تانگ بڑی پربل پیدا ہوئی، اور اس تانگ دا بھائی جی اپنی بانی چ بقاعدہ ذکر کر دے نے، ہے ہرگوبند صاحب او دن کدوں نصیب ہوئے گا کہ میرے نیتر تھوڑا درشن کرنگے، میرے کن تھوڑے امرتمئی بچن سننگے، میں اپنی اس پچھ جائیں رسنا نال ارداس مئی بینتی بھرے واگ تھوڑے کنا تک پچاواں گا، اور او دن مینو کدو نصیب ہوئے گا جد میں تھوڑے نقشے قدم تے چلاں گا تے تھوڑی پرکرما کراں گا۔ اس طرح دیاں جوڑنیاں اے لکھ لکھ کے پیج رہے نے۔ آج سویرے اٹھے نے بڑے اداس بڑے بیبل، نال دے ساتھی ودیارتھی پوچھ دے نے، بھائی جی اج بڑے غمگین ہو، بڑے دکھت ہو، گل کی ہے؟ تو ایک پاون سوئیے دچ بڑا سندر ذکر کیتا ہے، یاہی مستک دیکھ ریجھت کو پران پت، ہاتھ اپنے بنائے تلک دکھاوتے۔ متھا میرا اے ہے جنوں ویخ کے گرو ہرگوبند صاحب جی مہاراج پرسن ہو جاندے سن، باغ باغ ہو جاندے سن، اور اس مستک دیتے اپنا میر بھریا ہاتھ رکھ دے سن، اسیس دین دے سن۔ اے مستک اتنا خوش قسمت ہے، اے مستک اتنا وڈباگی ہے۔ یاہی مستک دھار ہست کمل پرے، پریم کتھا کہہ کہ مانن مناوتے۔ پائی صاحب کہندے نے متھا میرا ایہی ہے جنوں ویکھ کے گرو ہرگوبند صاحب جی مہاراج ربی پریم دیاں کہانیاں سناندے سن، ربی پریم دے گیت چل پیندے سن، تے میں ہنکاری دی صورت نوں رب نال جوڑ دے سن۔ یاہی مستک دیکھ ناہی ناہی کر بھاگتی تھی، دھائے دھائے ہیت کر ارہے لگاوتے۔ مستک تے میرا ایہی ہے، انو جد گرو ہرگوبند صاحب جی مہاراج ویکھ دے سن تے آواز مار دے سن، بھائی جی آئو ایک کم ہے، تے میں کہہ دیندا سی پادشاہ اجے ٹھہرو میں اپنے کچھ ہور کم کرنے نے، میں انکاری ہو جاندا سی، لاڑ وچ آ کے اتنی ود گل وی کہہ دیندا سی کہ پادشاہ اجے ٹھہرو اجے میں نہیں آمنا۔ بخشش بھنڈار گرو ہرگوبند صاحب جی مہاراج آپ چل کے آ جاندے سن تے مینوں گلوکڑی چ لے لیندے سن۔ یاہی مستک دیکھ ناہی ناہی کر بھاگتی تھی، धाए धाए हेत कर उरहे लगावते। सतगुर आप भज के आ जांदे सन और मैनू गलवकड़ी च लै लैंदे सन। पर अज हालत ए है कि याही मस्तक देख धुन धुन पुन रोए उठूं, सुपने हूं नाथ नाही दर्श दिखावते। मस्तक ओई है और पत्थर ते पटक पटक के मैं रो रहा कि जागृत अवस्था दी ते गल एक पासे, सुपने विच भी दर्शन कोई नहीं, मिलाप सुपने विच भी कोई नहीं। इन्नी बहबल अवस्था दा जिक्र आप अपने साथियों नाल कर रहे ने, दिन भर गुरु चिंतन विच रहे, दिन भर गुरबाणी दी विचार विच रहे, दिन भर प्रभु सिमरन विच रहे, और इसे बैरागमयी अवस्था विच आप रात नूं सौं गए गुरु नूं चेते करदिआं करदिआं। पर अज जद अमृत वेले उठे, सवेरे उठे, चेहरे दी रौनक ही कुछ होर सी, अखां दी चमक ही कुछ होर सी, उठण दा अंदाज ही कुछ होर सी। इह सब कुछ वेख के साथी पुछदे ने, भाई जी अज ते किसे नवें ढंग नाल उठे हो, अज ते थोड़ियां अखां कुछ गैबी दुनिया की खबर दे रही ने, अज ते थोड़ा मस्तिक कुछ गुझे भेद खोल रहा है, कोई राज प्रगट कर रहा है। तो भाई साहब बकायदा जिक्र करते ने, सुपने चरित्र चित्र बन के बने बचित्र, पावने पवित्र मित्र आज मोरे आए है। ओ जड़ा मेरा मित्र जिसकी चितवनी मैं दिन रात करदा रहा, आज बड़ा ही प्यारा ते पवित्र रूप धारण करके, बिल्कुल बचित्र जिया लीला बना के मेरे सुपने च आए, मैं रज के वेख्या, मैं रज के वेख्या। सुपने च कोई दुराचार करे तो शरीर की हालत उही बनती है जो जागृत अवस्था विच बनती है। सुपने विच अगर कोई चोरी करे तो हालत शरीर की उही बनती है जो जागृत अवस्था दे चोरी करे, उन्ना ही भय पैदा हो जाता है और शरीर के रोंगटे उस ढंग नाल खड़े हो जाते हैं। और सुपने विच किधरे परमात्मा के नाम का रस मिले तो यह रस उही आता है जो जागृत अवस्था विच मनुख नूं नसीब आता है। इस वास्ते सुपने विच कीता होया शुभ ते अशुभ कर्म बकायदा संस्कारां नूं जन्म देता है और बकायदा एक कर्म है। इस वास्ते गुरु गोबिंद सिंह जी महाराज दा ते फरमान सी, निज नारी के संग नेहु तुम नीत बड़ई हो, पर नारी की सेज भूल सुपने हो ना जाइयो। सुपने विच भी ये चिंतन नहीं आना चाहिए, पर तन दा, पर धन दा। और जिस बंदे नूं माड़े सुपने आ रहे ने, समझ लो इस मनुख दा जागृत कोई चंगा नहीं है। जिस मनुख दी रात माड़ी लंघी है, इस बंदे दा दिन कोई चंगा नहीं है। जिस दे सुपने बहुत, इस बंदे दा जागना कोई बहुत पवित्र नहीं हो सकता, क्योंकि जागना ते सुपना दोवें जुड़े हुए ने। जो जागना है वही जो है सुपनिया नूं सौण दी अवस्था विच जन्म देंदा है। ईरान विच इक बड़े प्रसिद्ध फकीर होए ने संत हाफिज। एक दिन अल्लाह अल्लाह दी धुन करदिआं करदिआं सौ गए, नींद आ गई। रात नूं कुछ अल्लाह दी चमक देखी, दमक देखी, और सुपने विच जो अल्लाह कह रहा वो ए, ऐ फकीर तू कुछ मंग ले, अज असी तैनू मनचाही वस्तु देण आया, तू मंग छेती मंग। हाफिस मंगदे ने, कहंदे ने, मखुन बेदार अजी ख्वाबम खुदारा के दारम इशरते खुश बा ख्यालस। ऐ मेरे खुदा, ऐ मेरे परवरदिगार, जे देना ही है ता यही वस्तु दे, मैनू जगावी नहीं, इसी सुपने विच रहण दे, ऐसे ही नींद विच रहण दे। जे बख्शिश करनी है मकुन बेदार अजी ख्वाबम खुदारा, मैनू बेदार ना करी, मैनू जगावी ना, ये नींद महान है, ਇਹ ਸੁਪਨਾ ਮਹਾਨ ਹੈ। ਹੂ ਬਹੂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਇੱਕ ਗਾਥਾ ਆਪਣੇ ਦੇਸ਼ ਦੀ ਪਰਮ ਭਗਤਣੀ ਮੀਰਾਂ ਨਾਲ ਵੀ ਜੁੜੀ ਹੋਈ ਹੈ। ਉਹ ਕਹਿੰਦੀ ਹੈ, ਸੋਈ ਹੁਤੀ ਨਿਸਮੈ ਪਲੰਗ ਪਰ ਸਭ ਗਿਆਨ ਧਿਆਨ ਪਿਆ ਸੰਗ ਲਾਏ, ਪਲਕ ਸੇ ਜਬ ਪਲਕ ਲਗੀ ਪਲ ਲਾਗਤ ਹੀ ਪਲ ਮੋ ਪਿਆ ਆਏ। ਕੁਦਰਤੀ ਗੱਲ ਹੈ, ਜਿਸਦਾ ਚਿੰਤਨ ਕਰਕੇ ਸੋਈਏ ਰਾਤ ਨੂੰ ਸੁਪਨਿਆਂ ਵਿੱਚ ਉਹੀ ਆਉਂਦਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰੂ ਘਰ ਵਿੱਚ ਕੀਰਤਨ ਸੋਇਲਾ ਪੜ੍ਹ ਕੇ ਸੌਣ ਦੀ ਹਿਦਾਇਤ ਹੈ। ਉਹ ਮੈਜ ਇਸ ਵਾਸਤੇ ਪੜ੍ਹਨਾ ਹੈ ਕਿ ਗੁਰੂ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਸੌਂਦਾ ਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਗੁਰੂ ਦੇ ਆਉਣਗੇ, ਰਾਤ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਆਉਣਗੇ। ਤੋ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਚਿੰਤਨ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਮੀਰਾ ਸੌਂ ਗਈ, ਨੀਂਦ ਦੀ ਅਵੋਸ਼ ਵਿੱਚ ਚਲੇ ਗਈ। ਤੇ ਨੀਂਦ ਕੱਲੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਨੀਂਦ ਆਪਣੇ ਨਾਲ ਸੁਪਨੇ ਲਿਆਉਂਦੀ ਹੈ। ਨੀਂਦ ਦਾ ਤਲੁਕ ਰਾਤ ਨਾਲ ਹੈ, ਰਾਤ ਦਾ ਤਲੁਕ ਦਿਨ ਨਾਲ ਹੈ। ਦਿਨ ਜੋ ਕੁਛ ਕਰਦੇ ਹਾਂ ਉਹ ਰਾਤ ਸੰਗ੍ਰਹਿ ਕਰਕੇ ਸੁਪਨਿਆਂ ਦੀ ਦੁਨੀਆਂ 'ਚ ਸਾਨੂੰ ਵਾਪਸ ਕਰਦੀ ਹੈ, ਸਾਡੀ ਝੋਲੀ 'ਚ ਪਾਉਂਦੀ ਹੈ। ਤੋ ਚਿੰਤਨ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਸੌਂ ਗਈ, ਨੀਂਦ ਆਈ। ਤੇ ਨੀਂਦ ਦੇ ਆਉਂਦਿਆਂ ਸੁਪਨਾ ਆਇਆ, ਤੇ ਸੁਪਨਾ ਵੀ ਇਕੱਲਾ ਨਹੀਂ ਆਇਆ, ਸੁਪਨਾ ਆਪਣੇ ਨਾਲ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਆਇਆ। ਸੋਈ ਹੋਤੀ ਨਿਸਮੈ ਪਲੰਗ ਪਰ ਸਭ ਗਿਆਨ ਧਿਆਨ ਪਿਆ ਸੰਗ ਲਾਏ, ਪਲਕ ਸੇ ਜਬ ਪਲਕ ਲਗੀ ਪਲ ਲਾਗਤ ਹੀ ਪਲ ਮੋ ਪਿਆ ਆਏ, ਜਬ ਉਠੀ ਉਨਕੇ ਮਿਲਬੇ ਕੋ ਜਾਗ ਪਰੀ ਪਿਆ ਪਾਸ ਨਾ ਪਾਏ। ਮੀਰਾ ਕਹਿੰਦੀ ਹੈ, ਸੁਪਨੇ ਚ ਹੀ ਖਿਆਲ ਪੈਦਾ ਹੋ ਗਿਆ ਕਿ ਮੈਂ ਉੱਠਾਂ, ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਕਦਮ ਬੋਸੀ ਕਰਾਂ, ਆਪਣਾ ਮਸਤਕ ਉਹਦੇ ਕਦਮਾਂ ਤੇ ਰੱਖਾਂ। ਪਰ ਇਸ ਖਿਆਲ ਨੇ ਗਜ਼ਬ ਕਰ ਦਿੱਤਾ, ਕਿਉਂਕਿ ਇਸ ਖਿਆਲ ਦੇ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਨੀਂਦ ਟੁੱਟ ਗਈ, ਨੀਂਦ ਦੇ ਟੁੱਟਦਿਆਂ ਹੀ ਸੁਪਨਾ ਟੁੱਟ ਗਿਆ, ਤੇ ਸੁਪਨੇ ਦੇ ਟੁੱਟਦਿਆਂ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਔਝਲ ਹੋ ਗਏ। ਜਬ ਉਠੀ ਉਨਕੇ ਮਿਲ ਵੇਖੋ ਜਾਗ ਭਰੀ ਪਿਆ ਪਾਸ ਨਾ ਪਾਏ, ਮੀਰਨ ਔਰਤ ਸੋਵਤ ਖੋਵਤ ਮੈਨੇ ਸਖੀ ਪਿਆ ਜਾਗ ਗਵਾਏ। ਲੋਕੀ ਸੌਂ ਕੇ ਪਰਮਾਤਮਾ ਗਵਾ ਬੈਠਦੇ ਨੇ, ਮੈਂ ਜਾਗ ਕੇ ਗਵਾ ਬੈਠੀ। ਅਗਰ ਇਹ ਨੀਂਦ ਹੋਰ ਚੱਲਦੀ ਰਹਿੰਦੀ ਤਾਂ ਸੁਪਨਾ ਵੀ ਚੱਲਦਾ ਰਹਿੰਦਾ, ਤੇ ਜੇ ਸੁਪਨਾ ਚੱਲਦਾ ਰਹਿੰਦਾ ਤਾਂ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਾ ਮਿਲਣ ਵੀ ਚੱਲਦਾ ਰਹਿੰਦਾ। ਇਸੇ ਅਵਸਥਾ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਸਾਹਿਬ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਰਦੇ ਨੇ, ਆਓ ਸੁਭਾਗੀ ਨੀਂਦੜੀਏ ਮਤ ਸੋ ਦੇਖਾਂ ਸੋਏ, ਐ ਭਾਗਾਂ ਭਰੀ ਨੀਂਦ ਤੂੰ ਆ। ਦਿਨ ਭਾਗਾਂ ਭਰਿਆ ਹੋਵੇ ਰਾਤ ਆਪਣੇ ਆਪ ਭਾਗਾਂ ਭਰੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਦਿਨ ਭਾਗਾਂ ਭਰਿਆ ਹੈ ਰਾਤ ਨੂੰ ਭਾਗਾਂ ਭਰੇ ਸੁਪਨੇ। ਆਓ ਸੁਭਾਗੀ ਨੀਂਦੜੀਏ ਮਤ ਸੋ ਦੇਖਾਂ ਸੋਏ। ਪੰਜਾਬੀ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸ਼ਾਇਰ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਵੀਰ ਸਿੰਘ ਜੀ ਜਾਪਦਾ ਗੁਰੂ ਚਿੰਤਨ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਗੁਰਮਤਿ ਦੇ ਵਿਚਾਰ ਲਿਖਦਿਆਂ ਲਿਖਦਿਆਂ ਇਹਨਾਂ ਹੀ ਵਿਚਾਰਾਂ ਤੇ ਇਸੇ ਚਿਤਵਨੀ 'ਚ ਆਪ ਸੌਂ ਗਏ ਨੇ। ਔਰ ਪਵਿੱਤਰ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਜਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਪਵਿੱਤਰ ਸੁਪਨੇ ਆਉਂਦੇ ਨੇ, ਕੋਈ ਮਨੁੱਖ ਪਵਿੱਤਰ ਹੈ ਪਾਪੀ ਹੈ ਇਹਦਾ ਨਿਰਣਾ ਉਹ ਖੁਦ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ। ਅਗਰ ਅਜੇ ਤੱਕ ਵੀ ਉਸਨੂੰ ਮਾੜੇ ਸੁਪਨੇ ਆ ਰਹੇ ਨੇ ਤਾਂ ਇਸ ਬੰਦੇ ਦਾ ਜਾਗਣਾ ਤੇ ਜੀਵਣਾ ਕੋਈ ਪਾਵਨ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ, ਪਵਿੱਤਰ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ, ਕਿਉਂਕਿ ਦਿਨ ਭਰ ਦੇ ਕਰਮ ਦਿਨ ਭਰ ਦੀਆਂ ਵਿਚਾਰਾਂ ਹੀ ਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦੀਆਂ। ਤੋ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਵੀਰ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਫਰਮਾਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਤੁਸਾਂ ਮਿਲੇ ਅਸਾਨੂੰ, ਅਸਾਂ ਤਾਂ ਗੱਲ ਵਕੜੀ ਪਾਈ, ਨਿਰਾ ਨੂਰ ਤੁਸੀਂ ਹੱਥ ਨਾ ਆਏ, ਸਾਡੀ ਕੰਬਦੀ ਰਹੀ ਕਲਾਈ। ਤੁਸੀਂ ਤੇ ਨਿਰਾ ਨੂਰ ਹੋ, ਤੁਸੀਂ ਤੇ ਨਿਰਾ ਚਾਨਣ ਹੋ, ਤੇ ਹੁਣ ਚਾਨਣ ਨੂੰ ਪਕੜਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਅੱਖ ਖੁੱਲ ਗਈ, ਨੀਂਦ ਖੁੱਲ ਗਈ, ਤੁਸਾਂ ਹੱਥ ਨਾ ਆਏ, ਸਾਡੀ ਕੰਬਦੀ ਰਹੀ ਕਲਾਈ, ਮੰਗ ਬਣੀ ਰਹੀ ਹੋਰ ਮਿਲਣ ਹੋਵੇ ਹੋਰ ਮਿਲਣ ਹੋਵੇ, ਇਹ ਰਸ ਹੋਰ ਬਣਿਆ ਰਵੇ। ਇਸੇ ਵਾਸਤੇ ਤੇ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਇਹ ਸੁਪਨਾ ਮਹਾਨ ਹੈ, ਇਹ ਸੋਹਣਾ ਮਹਾਨ ਹੈ, ਜਾਗਨ ਤੇ ਸੁਪਨਾ ਭਲਾ ਵਸੀਏ ਪ੍ਰਭ ਸੰਗ, ਕਦ ਦੇਖੋ ਪ੍ਰਭ ਆਪਣਾ ਆਤਮ ਤੇ ਹਰ ਰੰਗ। ਲੋਕੀ ਨੀਂਦ ਵਿੱਚ ਉੱਡਦੇ ਵੀ ਨਹੀਂ, ਸੁਪਨੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਐਸੇ ਆਂਦਨ ਉਡਾਰੀ ਲਾ ਰਹੇ ਨੇ, ਜਾਪਦਾ ਹੈ ਕਿਸੇ ਜਨਮ ਵਿੱਚ ਪੰਛੀ ਰਹਿ ਚੁੱਕੇ ਨੇ। ਉੱਡਣ ਦੇ ਸੰਸਕਾਰ ਅੰਦਰ ਮੌਜੂਦ ਨੇ, ਉੱਡੇ ਨੇ। ਔਰ ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਬੜੇ ਭਿਅੰਕਰ ਡਰਾਵਣੇ ਸੁਪਨੇ ਵੀ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਆਉਂਦੇ ਨੇ, ਜਾਪਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹਦਾ ਦਿਨ ਭਰ ਕੋਈ ਡਰਾਵਣੀ ਦੁਨੀਆਂ ਨਾਲ ਸੰਬੰਧਿਤ ਹੈ, ਇਹਦਾ ਦਿਨ ਭਰ ਕੋਈ ਭੈੜੇ ਕਰਮਾਂ ਨਾਲ ਸੰਬੰਧਿਤ ਹੈ। ਤਦੀ ਤੇ ਇਸ ਨੂੰ ਰਾਤ ਨੂੰ ਡਰਾਵਣੇ ਸੁਪਨੇ ਆਉਂਦੇ ਨੇ। ਦਿਨ ਭਰ ਜੋ ਭੈੜੇ ਕਰਮਾਂ ਕਰਕੇ ਡਰਿਆ ਰਿਹਾ ਹੈ, ਕੁਦਰਤੀ ਗੱਲ ਹੈ ਰਾਤ ਨੂੰ ਡਰਾਵਣੇ ਸੁਪਨੇ ਆਉਣਗੇ। ਔਰ ਇਹ ਡਰਾਵਣੇ ਸੁਪਨੇ ਇਸ ਗੱਲ ਦਾ ਸਬੂਤ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮਨੁੱਖ ਪਵਿੱਤਰ ਨਹੀਂ, ਇਹ ਬੰਦਾ ਅਜੇ ਪਾਵਨ ਦੁਨੀਆਂ ਨੂੰ ਛੂ ਨਹੀਂ ਸਕਿਆ। ਸੁਪਨਾ ਆਪਣੇ ਆਪ ਦਾ ਨਿਰਣਾ ਕਰਨ ਲਈ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਤਰਫੋਂ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਵਸੀਲਾ ਹੈ, ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਵਸੀਲਾ ਹੈ ਜਿਹਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਮਨੁੱਖ ਆਪਣੇ ਬਾਰੇ ਇਹ ਫੈਸਲਾ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ, ਮੈਂ ਪਾਵਨ ਹਾਂ ਕਿ ਮੈਂ ਪਾਪੀ ਹਾਂ, ਮੈਂ ਚੰਗਾ ਹਾਂ ਕਿ ਮੈਂ ਮਾੜਾ ਹਾਂ। ਤੋ ਇਸ ਬਾਣੀ ਦੀਆਂ ਪੰਕਤੀਆਂ ਤੋਂ ਅਸੀਂ ਇਹ ਪ੍ਰੇਰਣਾ ਲੈਣੀ ਹੈ ਕਿ ਦਿਨ ਭਰ ਪ੍ਰਭੂ ਚਿੰਤਨ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਰਾਤ ਨੂੰ ਇਹਨਾਂ ਹੀ ਵਿਚਾਰਾਂ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਸੋਣਾ ਹੈ, ਤਾਂ ਕਿ ਰਾਤ ਨੂੰ ਐਸੇ ਸੁਪਨੇ ਆਉਣ ਜਿਹਦੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਭੂ ਮਿਲਣਾ ਨਸੀਬ ਹੋਵੇ, ਗੁਰੂ ਜੋਤੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਵਣ, ਸਤਸੰਗ ਨਸੀਬ ਹੋਵੇ, ਗੁਰਤੀਰਥਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਵਣ, ਗੁਰਧਾਮਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਵਣ।